यशया अध्याय 16 अधिपतीस पाठवावयाचा कोकरांचा नजराणा। तुम्ही रानाजवळचे सेला येथून सियोन कन्येच्या पर्वताकडे रवाना करा, कारण कोट्यातून उडविलेल्या भटकणाऱ्या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्नोनच्या उतारांजवळ भटकतील। मसलत दे, निर्णय कर, भर दुपारी आपली छाया रात्रीसारखी कर, घालवून दिलेल्यास लपिव, भटकणाऱ्यास दाखवून देऊ नको, माझ्या घालवून दिलेल्यास तुझजवळ राहू दे, मवाबाला लुटारूंपासून आसरा हो, कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे, नासधूस बंद झाली आहे, पायमल्ली करणारे देशातून नाही तसे झाले आहेत, वात्सल्याचे सिंहासन स्थापिले आहे, त्यावर दाविदाच्या डेऱ्यात कोणी एक सत्यनिष्ठ विराजमान होईल, तो न्याय करणारा, न्यायप्रिय, धार्मिकतेत निपुण असा असेल। मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहो, तो मोठा अभिमानी आहे, त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध याविषयी आम्ही ऐकून आहो। त्याची बढाई निरर्थक आहे, यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील, सर्व लोक शोक करतील, किर हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल। हेशबोनाचे मळे व सिम्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत, राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकिले आहेत, ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती, तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या, म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करीतो। हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हाला न्हाऊ घालीन, कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला, सुपीक मळ्यातला आनंद व उल्लास नाहीसा झाला, द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही, द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढीत नाही, द्राक्षांच्या हंगामातला उत्सव शब्द मी बंद केला आहे, ह्यामुळे माझी आतडी मवाबासाठी, माझे काळीज किर हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे। मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून रडून थकेल, देवघरात प्रार्थना करावयास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही। मवाबाविषयी गतकाळी परमेश्वराने जे वचन विदित केले ते हे, आता परमेश्वर म्हणतो, सालदाराच्या मुदतीप्रमाणे 3 वर्षात मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल, त्याचा अवशेष राहील पण तो अत्यल्प म्हणण्यासारखा नसणार।